ध्यान सुरू करताना आरामशीर पद्धतीने जमिनीवर मांडी घालून बसा अथवा खुर्चीवर बसा. आपले डोळे ध्यान संपेपर्यंत बंद ठेवा. आपल्या पाठीचा कण ताठ ठेवा. आपले दोन्ही हात चिन्ह मुद्रेत ठेवा, म्हणजेच आपली तर्जनी व अंगठा हतकेच जोडून इतर सर्व बोटे सरळ ठेवा व आपले हात मांडीवर ठेवा. पायाच्या अंगठ्यापासून टाळूपर्यंतचा शरीरातील सर्व भाग शिथिल करा. शरीरातील प्रत्येक स्नायू आकुंचन करून व त्यांना शिथिल करून मज्जातंतूंना आराम देण्याची तयारी ठेवा. अलगदपणे पायाच्या अंगठ्यापासून सुरुवात करून शरीराचा प्रत्येक भाग घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपल्या पायांची बोटे घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले पाय घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपली टाच घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपली पोटऱ्या घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपली नितंब घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपल्या ओटी पोट घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपल्या पोटाचा भाग घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपल्या पाठीची खालची बाजू घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपल्या पाठीची वरची बाजू घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपली छाती घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले खांदे घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले दंड घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले हात घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले पंजे घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले मानेचा भाग घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपली हनुवटी घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले गाल घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आपले कपाळ घट्ट करून सैल सोडा. अलगदपणे आता आपला संपूर्ण चेहरा व डोके घट्ट करून सैल सोडा. आता आपल्या शरीरामध्ये होणारी कंपने अनुभव करा. ही कंपने म्हणजेच आपल्याला जीवन प्रदान करणारी प्राणशक्ती आहे. आपल्या शरीरामधील ऊर्जेचा प्रवाह अनुभव करा. शरीरातील तरलतेचा अनुभव करा. आता आपल्या पोटाच्या केंद्रस्थानातून विनासायास दीर्घ श्वास घेण्यास सुरुवात करा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या आणि सोडा. आता आपले पूर्ण लक्ष आपल्या पाठीच्या कणाच्या मुळावर केंद्रित करा। आता कल्पना करा की आपल्या टाळूवर एक लहानसे भोक म्हणजेच छिद्र आहे जे आपल्याला थेट सर्वोच्च चेतनेशी जोडत आहे। आता त्या लहानशा छिद्रातून दीर्घ श्वास घ्या व तो श्वास आपल्या कण्याच्या मुळापर्यंत न्या। त्यानंतर तोच श्वास कण्याच्या मुळापासून डोक्यावरच्या छिद्रातून बाहेर सोडा। आपण सर्वोच्च चेतनेपासून कण्याच्या मुळापर्यंत श्वास घेत आहात आणि कण्याच्या मुळापासून सर्वोच्च चेतनेपर्यंत श्वास बाहेर सोडत आहात। मंद गतीने श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा। आपला श्वासोच्छ्वास अनुभव करा, त्यावर लक्ष केंद्रित करा। आता हळुवारपणे आपल्या श्वासन क्रियेचा वेग थोडा वाढवा. डोक्यावरील छिद्रातून कण्याच्या मुळापर्यंत श्वास आत घ्या व तोच श्वास परत डोक्यावरील छिद्रातून बाहेर सोडा. आता हळुवारपणे आपल्या श्वासन क्रियेचा वेग अजून थोडा वाढवा. डोक्यावरील छिद्रातून कण्याच्या मुळापर्यंत श्वास आत घ्या व तोच श्वास परत डोक्यावरील छिद्रातून बाहेर सोडून द्या. आता तुमच्या श्वासन क्रियेचा वेग अजून वाढवा. अगदी तुम्हाला धाप लागेपर्यंत श्वासाची गती वाढवा. डोक्यावरील छिद्रातून श्वास आत घेऊन कण्याच्या मुळापर्यंत न्या व परत तोच श्वास डोक्यावरील छिद्रातून सोडून द्या. तुमच्या सगळ्या साठवलेल्या भावना तुम्ही सर्वोच्च चेतनेमध्ये सोडून देत आहात. तुमच्या व्यवस्थेमध्ये जे काही साठले आहे ते तुम्ही कण्याच्या मुळापासून सर्वोच्च चेतनेपर्यंत मार्गी लावत आहात. श्वास घेत राहा. अगदी तुम्हाला धाप लागेपर्यंत श्वास घेत राहा. आता हळुवारपणे मंद गतीने दीर्घ श्वास घ्या. डोक्यावरील छिद्रातून कण्याच्या मुळापर्यंत श्वास आत घ्या व परत तोच श्वास डोक्यावरील छिद्रातून सोडून द्या. आता आपला उजवा हात आपल्या हृदयाच्या केंद्रयानी म्हणजेच मध्यभागी ठेवा. आपला डावा हात आपल्या उजव्या हातावर ठेवा. आपले संपूर्ण लक्ष फुफ्फुसांवर केंद्रित करा. आता आपला श्वास सौम्य करा. तुमच्या फुफ्फुसांना तुमच्या श्वासोच्छ्वासाची जाणीव होणार नाही याची खात्री घ्या. आपला श्वास सौम्य व शांत करा. आता ही शांतता खोलवर रुजत चालली आहे, अगदी खोलवर, खूप खूप खोलवर रुजत चालली आहे. आपली फुफ्फुसे मंदावलेली आहेत आणि आपला श्वास आता विनासायास होत आहे. बाहेरील जगाच्या आवाजाला आपल्या शांततेवर बिलकुल परिणाम होत नाहीये. आपण आता आपल्या हृदयाच्या क्षेत्रात खोलवर रुजलेल्या त्या शांततेत स्थिर होत आहात. शांतता, अगाध शांतता, निरव शांतता, सखोल शांतता. आपले हृदयाचे केंद्र ह्या शांततेमध्ये विस्तारित होत असल्याचा अनुभव घ्या. आपल्या हृदयाचे केंद्र ह्या शांततेमध्ये तरंगत असल्याचा अनुभव घ्या. आता आपले संपूर्ण लक्ष हृदयाच्या मध्यावर केंद्रित करा. अत्यंत हळुवारपणे श्वास घ्या. होणारी कंपने अनुभव करा. ह्या अवस्थेमध्ये काही काळ विश्राम करा. शांतता, निशब्द शांतता, ह्या शांततेचा अनुभव करा. बाहेरील जगातील आवाज आता तुमची शांतता भंग करू शकत नाही. ह्या जगापासून तुम्ही आता मुक्त झाला आहात. या शांततेमध्ये विलीन व्हा. या शांततेमध्ये स्वतःला स्थिर करा. ही सखोल शांतता तुमच्या मोक्षाचे परिणाम आहे. तुम्हाला होणारा आनंद शब्दातीत आहे, अवर्णनीय आहे. तुम्ही आनंदी आहात, आनंदमध्ये चमकत आहात. या शांततेद्वारे तुम्ही मूळ स्रोताशी जोडले गेले आहात. तुम्ही स्वतः मूळ स्त्रोत होत आहात. तुम्ही मूळ स्त्रोताशी एक रूप होत आहात. त्या परमात्माशी एक रूप होत आहात. आता तुमच्या हृदयाच्या केंद्रात तुमचे गुरु बसले आहेत, त्याचा अनुभव करा. तुमचे गुरु तुमच्या हृदयाच्या केंद्रात अपार स्थिरतेत, शांततेत, परमानंदाच्या निस्सीमा आनंदाच्या अवस्थेमध्ये बसले आहेत. त्यांची अनुभूती घ्या. अनुभव करा की तुम्ही तुमच्या गुरूंबरोबर एक रूप होत आहात. तसेच अनुभव करा की तुम्ही त्या सर्वोच्च स्त्रोताशी, त्या परमात्माशी सुद्धा एक रूप होत आहात. ह्या शांततेमध्ये राहा. या शांततेमध्ये स्वतःला स्थिर करा. आता तुम्ही तुमच्या गुरूंबरोबर एक रूप होत आहात. तुम्ही तुमच्या गुरूंशी एक रूप झाले आहात. तुम्ही व तुमच्या गुरूंमध्ये आता कुठलेही अंतर नाही, कुठलेही बंधन नाही, अडथळे नाही. तुम्ही व तुमच्या गुरूंशी एक झाला आहात. तुम्ही दोघे ह्या असीम शांततेमध्ये, ह्या परमानंदामध्ये, ह्या स्वातंत्र्यामध्ये, शुद्ध आनंदामध्ये अकंठ बुडले आहात, त्यात न्हाऊन निघत आहात. तुमची फुफ्फुसे संथ व सौम्य असल्याची खात्री करा. तुमचा श्वासोच्छ्वास देखील अत्यंत संथ व सौम्य आहे. अशा ह्या शांततेमध्ये स्वतःला 10 मिनिटे स्थिर करा. पुढील 10 मिनिटे ह्या शांततेत राहा, तिचा आस्वाद घ्या. हळूवारपणे आता आपले लक्ष आपल्या कण्याच्या मुळाशी केंद्रित करा. आपल्या डोक्यावरील छिद्रातून श्वास आत घेत तो श्वास थेट कण्याच्या मुळापर्यंत न्या व तोच श्वास कण्याच्या मुळापासून डोक्यावरील छिद्रातून बाहेर सोडून द्या. हळूवारपणे दीर्घपणे श्वास आत घ्या व बाहेर सोडा. श्वास आत घ्या व बाहेर सोडा. आता आपले लक्ष स्वतःवर तसेच बाहेरील जगावर केंद्रित करा. आपले लक्ष स्वतःच्या शरीरावर केंद्रित करा. स्वतःचे शरीर अनुभव करा. स्वतःचे शरीर अनुभव करा. स्वतःचे शरीर अनुभव करा. आता हळूवारपणे 3 वेळा आपल्या हाताचे तळवे घासा व प्रत्येक वेळा आपल्या तळव्यांची ऊर्जा आपले डोळे, शरीर व चेहऱ्याला द्या. आणि जेव्हा तुम्ही तयार असाल अगदी तेव्हाच अलगदपणे आपले डोळे उघडा.